केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुम् आवनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशां घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वंदे यति माधवम्।
आज आपल्याकडे श्रीयुत सुहास दातार अभंग सेवा सादर करण्यासाठी म्हणून आलेले आहेत। मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो। पुण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला भारत गायन समाज, या भारत गायन समाजाचे ते प्रमुख विश्वस्त कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत। त्यांचं संगीताचं शिक्षण मास्टर कृष्णरावांकडे झालं, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर। गायनाचार्य भास्करबाव बखले यांचे ते नातू, त्यामुळे घरातूनच संगीताचा वारसा त्यांच्याकडे चालत आलेला आहे। मास्टर कृष्णरावांकडे शिकल्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये शिकवण्याचं काम अव्याहतपणाने केलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांच्या भारत गायन समाज प्रथम भास्कर संगीत विद्यालय, फार जुन्या पुण्यातल्या लोकांना माहीत असेल भास्कर व बखल्यांच्या नावाने चालू झालेलं, त्याच्यातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखालून तयार होऊन गेलेले आहेत। त्यांचा आवाज अतिशय मधुर आहे आणि आपल्याला आठवत असेल की 2007 साली आपण जे ज्ञानेश्वरी पारायण केलेलं होतं तेव्हा किशोरजी व्यास यांच्या व्याख्यानाच्या दिवशी ते गाण्यासाठी म्हणून आपल्या कार्यक्रमात आलेले होते। परब्रह्म निष्काम तो हा अभंग तेव्हा त्यांनी सादर केलेला होता। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मनमुरात 40-45 मिनिट आहेत, 9:15 गायचं आहे, आपली सेवा सादर करा।
सुरुवातीला तोडी रागातली शंकराची प्रार्थना म्हणणार आहे मी।
Namaru Vaadu, यानंतर योगी रागातलं एक हिंदी गाणं म्हणणार आहे मी.
अपना है धर्म प्यारा धर्म का तत्व समझ कर वो धर्म का तत्व समझ कर चलने वाला नारा अपना ये धर्म प्यारा प्यारा अपना ये धर्म प्यारा अपना धर्म प्यारा अपना धर्म प्यारा सबको अपना धर्म समझ कर चलने वाला न्यारा अपना ही धर्म समझ कर चलने वाला अपना ये धर्म प्यारा धर्म धर्म में भेद मोह है धर्म धर्म में भेद मोह है धर्म धर्म में भेद मोह है ईश्वर का ईश्वर का धर्म धर्म भेद मोह है ईश्वर भक्ति मार्ग वो एक धर्म है, भक्ति मार्ग वो एक धर्म है। कृष्ण भक्ति का प्यारा प्यारा अपना ही धर्म, प्यारा प्यारा अपना ही धर्म।
यानंतर संत नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, तो दुर्गा रागात आहे। ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ आहे आपलं, तर बऱ्याच वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीचा महिमा सांगितलेला आहे। या एकनाथ महाराज लहान असताना
देव म्हणे देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे ज्ञान देव देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे देव म्हणे
येत
ज्ञान देव मीच आहे, देव म्हणे कोणी नाही दूजा, कोणी नाही दूजा, ज्ञान देव आत्मा माझा, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे,
लहानपणापासून या नादब्रह्मामध्ये खेळत असल्यामुळे
भक्ती मार्गाकडे किंवा या इकडच्या तुमच्या पंथामध्ये इच्छा असूनही मी येऊ शकलो नाही, तेव्हा माझी इच्छा काय होती किंवा काय आहे ते आता याच्या या गाण्यात सांगितलेली आहे. सावतामाळ्यांनी जेव्हा शेत नांगरलं, दुष्काळ पडला होता गावात, तेव्हा त्याच्या भक्तीला परमेश्वर राहून आला आणि तिथे त्याला सावतामाळ्यांना दर्शन दिलं, त्यावेळेला हे गाणं त्यांनी तिथे टाकलेलं आहे.
राधा पंढरीचा, राधा पंढरीचा हरि माधाला, आला हरि माधाला, मरा भक्तीचा फुलला, मरा भक्तीचा फुलला अमृतान नाला, नवते जान फुलला ना सुनना भाग्याला, ना सुनना भाग्याला, राधा पंढरीचा, राधा पंढरीचा मोर मुगुट कई कटी पिताम्बर, मोर मुगुट श्री कटी पिताम्बर, मोर मुगुट श्री कटी पिताम्बर, भारी कस्तूरी चासुरा भारी कस्तूरी चासुरा तुळशी च्या माळा तुळशी च्या माळा वनमाळी नटला नटला वनमाळी नटला नटला राधा पंढरीचा राधा पंढरीचा राधा पंढरीचा
आपण नाम घेऊया. शांत सरळ बसायचे, डोळे मिटलेले आहेत. आत हृदय भूमिकेकडे लक्ष, तिथं राजा पंढरीचा पाहायचा आहे. आणि त्याच्याकडे पाहत ओम राम कृष्ण हरी हे नाम आपण घेणार आहोत. ओम राम कृष्ण हरी. आत लक्ष. ओ राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि। हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु आज इथं गायना करता म्हणून सद्भक्त सुहास दातार आले त्यांच्याबरोबर तबल्या करता म्हणून साथ केली श्रुता अक्षय जोशी यांनी आणि हार्मोनियमवर पेटीवर श्रुत साहिल कुंडलिक आणि त्यांच्या गाण्याला साथ केली श्रुत निखिल ताम्हणकर यांनी। आपण एक कृतज्ञता म्हणून सद्भक्त अक्षय जोशी यांना पुष्पगुच्छ आणि काही सद्भावनेचं प्रतीक म्हणून भेट देऊ। हरी हरी श्रीयुत साहिल कुंडलिक श्रीयुत ताम्हणकर आणि मी निम्मी ओळख श्रीयुत सुहास दातार यांची सुरुवातीला करून दिली। त्यांनी गायनाच्या क्षेत्रात खूप मोठं कार्य केलेलं आहे। एक अतिशय प्रतिथयश अशी संस्था ते चालवतात। आपण मागच्या दिवाळीमध्ये सद्भक्त सुधीर दातार आणि शैला दातार यांचं गाणं ठेवलेलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या गायनाचं शिक्षण सुहास दातारांकडून घेतलेलं होतं। आज शैला दातार सवाई गंधर्व महोत्सवामध्ये संध्याकाळी गाणार आहेत। त्यांच्या शिष्य वर्गाबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांची मुलगी सावनी दातार कुलकर्णी तसंच पुतणी शिल्पा दातार पुणतांबेकर या देखील आताच्या काळात खूप चांगल्या गातात. स्वामीजींच्या कडे सत्य साई निलय मध्ये स्वामीजींनी यांना बोलवलेलं होतं आणि स्वामीजींच्या समोरही यांचं गाणं एकदा झालेलं होतं. आणि या सगळ्या ओळखीच्या बरोबर मध्येच मी तुझी ये निढळी तू गाणं गातोस का असं म्हटलं, याचं कारण ते माझे मामे भाऊ आहेत. यांच्या घरामुळेच मला अनेक मोठमोठ्या गायकांचं गाणं, बालगंधर्वांचं, मास्तरांचं, छोटा गंधर्व, राम मराठे सगळ्यांची गाणी यांच्यामुळे मला ऐकायला मिळालेली होती. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.